योयल अध्याय एक. पथुएलाचा मुलगा योयल याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे, अहो वडिलांनो हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय? याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे. कुरतटणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले, झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले, आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून जे राहिले ते आधाशी टोळांनी खाल्ले. दारू पिणाऱ्यांनो तुम्ही जागे व्हा व रडा. तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो आक्रोश करा, कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे. कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे, ते बळकट व अगणित आहेत. त्यांचे दात सिंहाचे आहेत आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत. त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडण्याची जागा केली आहे आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे. त्यांनी साल सोलून दूर फेकले आहे, फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत. जशी कुमारी गोंताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा. परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत. शेतांचा नाश झाला आहे आणि भूमी रडते, कारण धान्याचा नाश झाला आहे. नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे. तुम्ही शेतकऱ्यांनो गहू व जवाबद्दल लज्जित व्हा, आणि द्राक्षमळे वाल्यांनो गहू व जवसासाठी आक्रोश करा, कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे. द्राक्षविली शुष्क झाले आहेत आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे. डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत. मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे. याचकांनो गोंताट घाला आणि शोक करा. वेदीची सेवा करणाऱ्यांनो आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो या, तुम्ही पूर्ण रात्र गोंताट घालून राहा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व प्यारपणे अडकवून ठेवलेले आहेत. पवित्र उपास नेमा आणि पवित्र सभेसाठी लोकास एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या लोकास एकत्र गोळा करा आणि परमेश्वरास आरोळी मारा. त्या भयानक दिवसाकरता हाय हाय, कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल. आमच्या डोळ्या देखत आमचे अन्न काढून घेतले आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्हास नष्ट झाले नाहीत काय? बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे. धान्याचे कोठारे ओसाड झाली आहेत. कोट्या खाली पडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे. प्राणी कसे कणत आहेत. गुरांचे कळप घाबरले आहेत, त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळप सुद्धा पिडले आहेत. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो, कारण अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत. रानातील वनपशूंना सुद्धा तुझी उत्खंठा लागली आहे, कारण पाण्याची ओहळ कोरडे झाली आहेत आणि अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.